डायरेक्टर्स डायरी 8 ऑगस्टसाठी. काही दिवसांपूर्वीच एका मासिकाच्या मागील पानावरील काही स्लोगन्स वाचनामध्ये आल्या. त्यातली एक स्लोगन मात्र मनात घर करून बसली आणि विचारांचे अनेक तरंग उमटत राहिले. ती स्लोगन अशी होती, मुलगा काय मुलगी काय. एकाच नाण्याच्या दोन बाजू. मुलगा काय मुलगी काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू, किमतीत फरक काय. या स्लोगनच्या पाठोपाठ परवा आणखी एक बातमी वाचनामध्ये आली. एक दत्तक गेलेली मूळची भारतीय पण सध्या परदेशात स्थायिक झालेली मुलगी भारतात काही दिवसांसाठी आली होती. तिचं मनोगत देखील त्या बातमीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. किमतीत फरक काय हे स्लोगनमध्ये शोभून दिसतं, पण मित्रांनो, प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी आहे हे मला वाटतं तुम्हा सर्वांनाच मान्य व्हावं. स्त्रीला मुलीला कमी लेखून चालणार नाही असं वारंवार सांगितलं जातं, पण अनेक बाबतीमध्ये मुलींपेक्षा मुलांनाच अधिक प्राधान्य दिलं जातं. ज्या दाम्पत्याला मूल होत नाही त्यांचा मूल दत्तक घेण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, आणि ही एक अतिशय स्वागतार्ह आणि समाधानाची बाब आहे. एका जीवाचं पुनर्वसन होऊन त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं, आणि शिवाय दत्तक घेणारे माता पिताही कृतार्थ जीवन जगतात. पण सर्वसाधारणपणे मुलगाच दत्तक घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो. उतारवयात तो आपला आधार ठरेल अशी बहुतेकांची अपेक्षा असते. मुलगी ही शेवटी परक्याचं धन, तिला दत्तक घेऊन काय उपयोग, असाही एक विचार सध्या सगळीकडे रूढ आहे. मुलगा दत्तक घेण्यासाठी वेटिंग लिस्ट असते, पण मुलगी दत्तक घेण्यासाठी क्षणभरही थांबावं लागत नाही. अर्थात अशा एखाद्या नशीबवान मुलीला त्यासाठी किती दीर्घकाळ थांबावं लागेल हे आपल्याला अजिबात सांगता येत नाही. मुलगी दत्तक घेणारे कुणी पालक भेटलेच तर त्यातही ती मुलगी गोरी असावी, सुंदर असावी, अव्यंग असावी अशा अटी घातल्या जातात. मित्रांनो, मनात प्रश्न उभा राहतो, मुलगाच दत्तक घ्यायचा असेल तर मग अशा अनाथ मुलींनी करायचं काय? इथंही शेवटी तिच्या नशिबी अवहेलनाच म्हणायची का? तिरस्कारच. मुलगी दत्तक घ्यावी या विचाराला विरोध करणारे म्हणतात की आयुष्याच्या संध्याकाळी आधार हवा म्हणून मुलगा पाहिजे. मुलीचं लग्न करून दिल्यावर पुन्हा आम्ही आपले एकटेच. हां, अर्थात एका अर्थी हे म्हणणं खरंसुद्धा आहे, पण मुलगी झाली म्हणून काय झालं? लग्नानंतर आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या पालकांना ती कशी काय विसरू शकेल? उलट आपल्या नवऱ्याच्या विचारानं आपल्याच घरी ती त्यांची योग्य देखभाल देखील करू शकेल. मुळामध्ये स्त्री मायाळू लाघवी, मुलापेक्षा ती अधिक आत्मीयतेनं आणि प्रेमानं आईवडिलांना सांभाळू शकेल हाही विचार मुलगी दत्तक घेताना महत्त्वाचा ठरावा. आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं, मुलगा काय मुलगी काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू, किमतीत फरक काय.